भाग 14 लूक याना दुसरा अध्याय 41 ते 52 वचन आणि मार्क याना 6 अध्याय 34 वचन येशूना लहानपण मरिया आणि योसेफना घरमा वयना तो 12 वर्षना वयना तेव्हा मरिया आणि योसेफ त्याला एरुशलेममा ली गयत त्यानं गुरुजन्मा बशीन भाषण करू लागना आणि देवनाबद्दल गोष्टी ऐकू लागना त्यानं लोकसाला प्रत्येक प्रश्न विचारा तो प्रश्नांना उत्तर देताना सर्व लोक आश्चर्यचकित वयनात जेव्हा येशू 30 वर्षांचा वयना तेव्हा त्यानं लोकसला देवनीबद्दल शिकवायला सुरुवात करना काही जणसनी त्यांना बोलण्यावर विश्वास ठेवना आणि त्यांनी त्याला अनुसर्या काही लोकसना त्याजवर विश्वास ठेवाना आणि त्यास त्यांना नाकार कर्या